श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. चांगदेव पासष्टीची 10वी ओवी काल 10व्या ओवीवरील निरूपणयुक्त विश्लेषण घेऊन झालं. अत्यंत महत्त्वाची अशी ओवी 23 दृष्टादृश्य दशे अतीत दृग्मात्र जे असे. दृष्टा आणि दृश्य हे दोन्ही कल्पित आहे, त्यांची दृष्टादृश्य मिशे केवळ होय. कल्पित असल्यामुळे त्याहून भिन्न असलेला परमात्मा, परमात्मा हा त्याहून भिन्न आहे असे आपल्याला जाणवते. आणि हे जे जाणवते ते फक्त अविद्येमुळेच होते. त्यासाठी विश्वदर्शनाच्या ज्या ओव्या होत्या त्यांच्या माध्यमातून हे प्रमेय आपण सोडवण्याचा प्रयत्न केला. आज आपण 11व्या ओवीला सुरुवात करतो आहे. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. अकरावी ओवी. अलंकार येणे नामे असी जे निखिल हे मे नानावयव संभ्रमे अवयविया जेवी. अलंकार येणे नामे असी जे निखिल हे मे, हे मे हे म्हणजे सोनं, निखिल म्हणजे प्योर, प्योर गोल्ड. अलंकार येणे नामे, अलंकार या नावाने शुद्ध सोनेच जसे असते. नाना अवयव संभ्रमे अवयविया जेवी, किंवा अनेक अवयवांचा समुच्चय किंवा समुदाय एकत्र येऊन जसा एक देहच निर्माण होतो, देहधारी निर्माण होतो. हात, पाय, नाक, डोळे, कान, नाही का, हे सर्व मिळून एक देहधारी तयार होतो. त्याचप्रमाणे सोनेच अलंकार होत असते. आता 800 वर्षापूर्वीचा जो समाज असेल त्या समाजामध्ये सहजासहजी लोकांना समजण्यासारख्या ज्या उपमा होत्या, माऊली त्याच उपमांचा उपयोग करत आहे. तत्पूर्वी शंकराच्या काळामध्ये दोरी आणि सर्प याची उपमा फार कॉमन होती. आणि ज्या काळात माऊली म्हणजे 800 वर्षापूर्वी नामदेवांचा, ज्ञानेश्वरांचा, निवृत्तनाथांचा जो काळ होता, त्या काळामध्ये सोने आणि अलंकार याच्या खूप उपमा आल्यात. बरेचदा बऱ्याच वाचकांना, पाठकांना, श्रोत्यांना हा विचार पडतो की ज्ञानेश्वरीमध्ये किंवा ज्ञानेश्वरांच्या साहित्यामध्ये इतक्या उपमा का दिल्या जातात, इतक्या उपमा देण्याची गरज काय होती. आता आजचा हा प्रबुद्ध समाज, सुशिक्षित वर्ग म्हणून आपला हा प्रश्न आहे. पण माऊलीच्या समोर बसलेली मंडळी, ज्या लोकांमध्ये माऊली वावरलेली, त्या सर्व लोकांची जी लेवल असेल, ते काही शाळेत गेलेले नव्हते. त्या काळात 4वीपर्यंत शिक्षण म्हणजे फार मोठं झालं होतं. तर शाळेत न जाणारी मंडळी बहुत होती, म्हणजे एकंदरीत रेट ऑफ लिटरेसी त्या काळातला पाहाल तर जुने जे डॉक्युमेंट्स आढळतात, शिवकालीन डॉक्युमेंट्स जे आढळतात त्याच्यामध्ये 11% वगैरे रेट ऑफ लिटरेसी असा लिहिलेला आहे, म्हणजे सापडतो. लिहिला एक्झॅक्टली नाही आहे, पण अशा प्रकारचा रेट म्हणतात की 11% वगैरे होता शिवकाळात. ज्ञानेश्वर महाराज हे त्याच्याही पूर्वीचे असतील, म्हणजे लेस दॅन 10%, 10% कमी सुशिक्षित वर्ग होता. म्हणजे 90% जास्त लोक अशिक्षित होते. त्यांना सहज समजावे, त्यांच्या लक्षात सहज ठसावे, त्यांच्या मनात बसावे अशीच उदाहरणे माऊली घेतात. दृष्टादृश्य यातील भेद काढून टाकण्यासाठी माऊली ज्ञानेश्वरांनी सोने आणि अलंकार, माऊली ज्ञानेश्वरांना हे माहिती होतं की जे पत्र मी लिहितो आहे हे पत्र नुसतं चांगदेवापुरतं नाही आहे, जशी भगवद्गीता ही नित्य नूतन आणि चिरतरुण आहे, तसंच हे पत्र सुद्धा नित्य नूतन आणि चिरतरुण आहे. जेवढं प्रासंगिक चांगदेवासाठी होतं, बहुतेक त्याही पेक्षा अत्यंत प्रासंगिक, खूप जास्त प्रासंगिक माझ्या तुमच्यासारख्या लोकांसाठी आहे, आजच्या सर्वसामान्यांसाठी जे स्वतःला सुशिक्षित समजतात, जे डॉक्टरेट, पोस्ट डॉक्टरेट, डॉक्टर ऑफ सायन्स, ऑनरस कॉजा हे सगळ्या प्रकारच्या डिग्र्या प्राप्त झालेले, उपाधीनी नटलेले, हा जो समाज आहे पूर्ण नटलेला समाज, या समाजासाठी सुद्धा आजही प्रासंगिक आहे, नित्य नूतन आहे. आणि म्हणून या अशा प्रकारच्या उपमा ज्ञानेश्वरीमध्ये आणि ज्ञानेश्वरांच्या सर्व साहित्यामध्ये आढळतात. सोने आणि अलंकार, पाणी आणि लाटा हे उदाहरण फार कॉमन. आता नवीन उदाहरण अवयव आणि अवयवी. अवयवी म्हणजे देह, हा देह आणि अवयव ही दोन उदाहरणे घेतली आहेत. म्हणजे सोने आणि अलंकार हे एक उदाहरण घेतलं या ओवीसाठी, आणि अवयव आणि अवयवी. निखिल हे म्हणजे शुद्ध सोनं, जसं सांगितलं आधी मी. जेव्हा हे सोनं अलंकाराकडे पाहते, आता पहा इथे एक वेगळी गोष्ट सांगितलेली आहे. आत्तापर्यंत आपल्याला वाटत असेल की हे सारखं सारखं आहे, पण तसं नाही आहे. इथे म्हणतात की जेव्हा सोनं अलंकाराकडे पाहते तर त्याला मीच सर्व अलंकार झालेलं आहे असे दिसते. त्याचप्रमाणे ही जी अवयव आहेत, हात पाय बोटं नख हे नाक कान, ही सगळी जी अवयव आहे, ही जेव्हा या देहाकडे पाहते तेव्हा ते अवयव सुद्धा म्हणत असतील की अहो, आम्हीच तर सगळा देह झालेलो आहे. सोनं म्हणत असेल, अरे मीच तर सगळे आभूषण झालो आहे. अगदी त्याप्रमाणे परमात्मा हा द्रष्टा आहे. परमात्मा हा द्रष्टा होऊन जेव्हा सर्व जगाकडे पाहतो तर मग त्याला मीच सर्वत्र जगात भरलेला आहे असे दृश्य दिसते. आलं का लक्षात? किती प्रासंगिक गोष्ट आहे आणि किती सहजपणे माऊली सांगत आहे. जर आपण या ठिकाणी शांत चित्त होऊन हे ऐकत असू तरच आपल्याला हे समजू शकेल. ज्याप्रमाणे एखाद्या स्त्रीने हातामध्ये सुंदर कंकण घातलेलं आहे सोन्याचं, त्या कंकणामध्ये जडलेलं सोनं म्हणत असेल, अरे मीच तर कंकण झालो आहे. हातपाय जे आपले अवयव आहेत ते म्हणत असतील की अरे मीच तर हा देह झालेलो आहे. त्याप्रमाणे जेव्हा आपण आपल्या आतमध्ये शिरून आत्मा, जे परमात्म्याचा अंश जो आत्मा आपल्या शरीरात आहे, तो जेव्हा हा विचार करतो, अरे हे सर्व अवतीभोवतीचं सगळं मीच झालेलं आहे, माझी बायको, माझे लेकर, माझे आई वडील, फक्त एवढेच नव्हे या चराचरामध्ये व्याप्त सर्व जे काही आहे ते सर्व मीच तर झालेलो आहे, हा बोध आत्मज्ञान प्राप्तीने प्राप्त होतो. दृग्मात्र वस्तू म्हणजे मूळ ज्ञानस्वरूप. मूळ सोने हे एकच, देह हा एकच, परंतु अलंकार, नाम, रूप, आकार यांनी अनेक, आणि अवयव अनेक, हात पाय नाक कान, याच्यामुळे हा एकच देह आपल्याला दिसून पडतो. भक्त आणि भगवंत हे एक ही दोन. पूजा करणारा आणि ज्याची पूजा केली जात आहे ते दोघेही एक आहे की दोघे आहेत? अद्वैत असेल तर ते दोघे एकच आहेत, आणि द्वैत असेल तर हे दोघे निरनिराळ्या प्रकारचे दिसतील. पूजा करणारा पुजारी किंवा भटजी आणि ज्या देवाची पूजा करणारा केली जाते तो देव, हे निरनिराळे आहे का? वास्तविक प्रारंभिक भक्ती द्वैतात सुरू होते. सगुण उपासनेमध्ये भक्ती ही द्वैतात सुरू होते. म्हणून आपण सगुणामध्ये देव पाहत असतो. गोंदवलेकर, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ते हेच सांगतात, नामस्मरण हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. ज्ञान, ध्यान, कर्मयोग या सगळ्या भानगडीत खूप जास्त पडू नका. सहज, सरळ, सोपे नाम आहे. नामस्मरणामध्ये नाम घेता 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 कधी तुम्ही राममय होता तुम्हाला कळत सुद्धा नाही. अशा सगुण भक्तीतून भक्तीची सुरुवात होते. आपण आपल्या घरात दिवा लावतो, पूजा करतो, करू नये का? नक्की करावी, नियमित करावी. एक दिवसही त्या परमात्म्याला विसरून चालणार नाही. त्या भक्तीच्या मार्फत परमात्म्यालाच त्या सगुण रूपात पाहावे. नाव त्याचे भिन्न असू शकतील, पण तो परमात्मा मात्र एक आहे. आणि त्या एक परमात्म्याच्या भक्तीत जेव्हा सुरुवात होते ती द्वैत असते. त्यावेळी भक्तीपूजा करणारा हा वेगळा असतो, ज्या देवाची भक्ती केली जात आहे तो देव वेगळा असतो. आणि मग ती भक्ती हळूहळू हळूहळू अद्वैतामध्ये जाते. हळूहळू आध्यात्मिक बोध वाढल्यानंतर आपल्याला हे कळू लागते. माऊलीसारख्या संतांच्या साहित्यातून आणि आपल्या नित्य ध्यानाच्या अभ्यासातून आपल्याला हे कळतं की परमात्मा, त्याला हात पाय देह हे सगळं नाही, त्याला नाव रूप काहीच नाही. आणि जेव्हा दृष्टा हा दृश्य सापेक्ष होतो किंवा दृश्य हे दृष्ट्यात येऊन मिळते आणि दृष्टा सर्वत्र आपल्यालाच पाहू लागतो, तेव्हा अद्वैत जागे होते. आणि अद्वैत भक्तीच मग खरी भक्ती होते, कारण चतुर्थ भक्ती बिना अद्वैतात अद्वैताविना होऊ शकत नाही. अद्वैताचा बोध असेल तरच चतुर्थ भक्ती ठसते. जी उत्तम भक्ती आहे ती आपल्याला तेव्हाच समजू शकते किंवा आपण चतुर्थ भक्तीच्या सीमेमध्ये तेव्हाच प्रवेश करू शकतो जेव्हा अद्वैत भाव निर्माण झाला असेल, आपल्या ठिकाणी अद्वैत आला असेल. आणि त्या चतुर्थ भक्तीलाच पराभक्ती असे म्हटलेले आहेत. अद्वैतात भक्ती कशी चालेल? आता असा प्रश्न निर्माण होईल. जर देव आणि भक्त हा एकच आहे, मग कोणी कोणाची भक्ती करणार? भक्तच भगवंत झाला तर भक्ती करता येईल का? असा प्रश्न अनेक बुद्धिवंतांना निर्माण होईल. पराभक्तीचे वर्णन करताना माऊली ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवाच्या माध्यमातून आपला स्वतःचा अनुभव सांगतात. ज्ञानेश्वरीमध्ये भक्तिपूर्ण अध्याय जे आलेले आहेत त्याच्यामध्ये 9वा अध्याय, त्यानंतर 12वा अध्याय, याला ज्ञानातीत भक्ती आपण म्हणतो. हे दोन अध्याय अत्यंत उच्च पातळीचे हे अध्याय आहेत आणि हे दोन अध्याय भक्तीने नटलेले भरलेले अध्याय आहेत. पण पुढे पुढे माऊली या समाजासोबत वावरताना निवृत्तीनाथांच्या कृपेने माऊलीला अनेक इन्स्ट्रक्शन्स निवृत्तीनाथ देतात आणि त्याप्रमाणे चांगदेव 65 अवतरित होते. नंतर हे जे अमृत आहे नाथ संप्रदायातलं ते अजूनही गुप्तच होतं, तर त्या गुप्त अमृताला जगासमोर ओपन करून उघड करण्यासाठी माऊलीला आदेश देतात निवृत्तीनाथ आणि मग अमृतानुभवाचा जन्म होतो. आता अमृतानुभव, चांगदेव 65, ज्ञानेश्वरी, याच्यामध्ये ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञान कर्म, जास्तीत जास्त अष्टांग योगाच्या माध्यमातून योगाची कल्पना आणि योगाचा अभ्यास आणि योगाची सगळा विस्तार करून सर्व जगाला सांगितला. पण 90% लोक अडाणी, तो समाज. मग सर्वात शेवटी त्यांना आदेश करतात की सर्वसामान्यांसाठी तर आपण काही केलेलंच नाही. मग सर्वसामान्यांसाठी भक्तिपूर्ण असा हरिपाठ अवतरित होतो आणि असा हरिपाठ जो आज महाराष्ट्र मंडळीच्या घराघरामध्ये प्रत्येक मराठी माणसाच्या तोंडावर कायमस्वरूपी त्याच्या कानावर पडत असतो. जय जय रामकृष्ण हरीच्या गजरात जो हरिपाठ होतो त्यातून नामस्मरण येते, भक्ती येते, ज्ञानातीत एक असा एक प्रयोग आहे. हरिपाठ अनेक आहेत बरं का, इथे तुलना करायची गरज नाही. हरिपाठ मराठी संत साहित्यामध्ये हरिपाठ अनेक आहेत. प्रत्येक संतांनी आपापल्या पद्धतीने हरिपाठ रचण्याचा प्रयत्न केला, रचले पण आहेत आणि ते यशस्वी पण झालेत. पण माऊली ज्ञानेश्वरांचा जो हरिपाठ आहे त्याच्यामध्ये साधी भक्ती, पराभक्ती, ज्ञानातीत भक्ती, चतुर्थ भक्ती, सर्व प्रकारच्या भक्ती आलेल्या आहेत. आणि नुसती भक्तीच नव्हे तर या ज्ञान साधन चतुष्टय संपन्नतेची जी पद्धत सांगितलेली आहे ती एक युनिक आणि वेगळ्या आगळी वेगळी अशी पद्धत त्यात निरूपित केलेली आहे. पुढे त्याचाही विचार आपल्याजवळ येईल. पण तुर्तास जेव्हा भक्तच भगवंत झाला तर मग भक्ती करता येईल का? किंवा सर्व अद्वैत झालं तर मग भक्ती कशी चालेल? बुद्धिवंतांना हा विचार पडतो. याचं उत्तर अमृतानुभवामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. देव देऊळ परिवारू की जे कोरुनी डोंगरू तैसा भक्ती व्यवहारू कान व्हावा. देव देऊळ परिवारू की जे कोरुनी डोंगरू तैसा भक्ती व्यवहारू कान व्हावा. देव देऊळ, रथ, घोडा, उंदीर, मोदक, गंध, अक्षदा, दीप इत्यादी जे सगळे प्रकार आहे ते लेण्यांमध्ये एकाच दगडावर कोरलेले असतात. लेण्यांमध्ये कोरतात ना, ज्या गुफा असतात, मोठ्या मोठ्या केव्ज असतात, त्या केव्जमध्ये कोरलेल्या ज्या मूर्ती असतात, जे वेरूळला गेले असतील, ज्यांनी तिथलं ते शिवमंदिर पाहिलेलं असेल वेरूळचं, त्या शिवाची जी मूर्ती कोरलेली आहे वेरूळच्या लेण्यांमध्ये, तिथे काय काय नाही कोरलेलं आहे, पण जे काही कोरलेलं आहे ते एका दगडावरच कोरलेलं आहे ना, की वेगळं काही आणलेलं आहे तिथे, की वेगळा दीपक आणला आहे, की वेगळं मोदक आणलं आहे, की वेगळा वेगळी अक्षता आणली आहेत त्या रॉकवरती, त्या लेण्यांमध्ये एकाच दगडावर हे सगळं कोरलेलं आहे. त्या सर्वांमध्ये काही भेद आहे का? आकार वेगळा जरी दिसला तरी तत्वतः ते एकच आहे. काय आहे ते? सर्व दगडच आहे. दगडाव्यतिरिक्त काही आहे का? काही नाही. तसा भक्तीचा व्यवहार का होऊ नये? भक्तीचा व्यवहार हा असाच झाला पाहिजे. तसे परमात्मा, जीव, जगत हेही भिन्न नसतात. आता जे दोन प्रश्न उद्भवतात की अद्वैत असेल तर मग भक्ती उरेल का? किंवा दुसरा जो प्रश्न, जर भक्तच भगवंत झाला तर मग भक्ती कोणाची करणार आणि भक्ती कशी करावी? तर हे स्पष्टीकरण माऊली अनुभवामृतामध्ये किती सरळ सोप्या पद्धतीने सांगितलं आहे की जसं एकाच दगडावर हे सगळं कोरलेलं आहे, दगड एकच जरी असेल तरी त्या दगडावरती वेगवेगळे कोरलेले आकार दिसायला वेगळे प्रतीत होतात, पण मूलतः ते एकच असतात. पराभक्तीचा आणखीन एक मोठा ॲट्रिब्यूट म्हणजे आपुलीय सवसाठी होऊनी ठेला. जेव्हा आपुलीय म्हणजे आपुलीय संसाठी म्हणजे संसाठी म्हणजे पात्रतेचा, आपल्याच पात्रतेचा. माऊली म्हणतात की मला आपल्याच पात्रतेचा करून ठेवला देवा तू. म्हणजे काय झालं नेमकं? भक्ती इतक्या उच्च पातळीवर गेली, ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग हे सगळं होऊन गेलं, त्यानंतर संपूर्ण जगतामध्ये अद्वैत भावनेने सर्वत्र तो परमात्मा चराचरात व्याप्त आहे ही दृष्टीसुद्धा प्राप्त झाली, चतुर्थ भक्तीसुद्धा प्राप्त झाली, पराभक्तीसुद्धा अचीव केली. असं केल्यानंतर मग अशा महात्म्याला काही करायचं उरतं का? तरी तो त्या परमात्म्याची भक्ती करतो. म्हणजे त्या लेण्यांमध्ये कोरलेले जे छोटे छोटे प्रकार आहेत, दिवा, उंदीर, मोदक, हे सगळे गणपतीच्या अवतीभोवतीचे किंवा शिवाच्या भोवतीचे, शिवाच्या गळ्यातला नाग, तिथला नंदी, हे सगळे कोरून ठेवलेले आहेत. ते दिसतात पण ते त्या दगडामध्ये समरस आहेत. ते दगडात एक जीव आहे आणि असा भक्त कधी भक्ती करायला विसरत नाही. त्याचं नामस्मरण नियमित सुरू असतो आणि जेव्हा त्याला हा आत्मबोध प्राप्त असतो तर तो बाहेर क्वचितच असतो, जास्तीत जास्त वेळ तो आतमध्ये असतो. त्याचे डोळे जरी उघडे असले आणि त्या डोळ्यातून जे दृश्य दिसत असेल त्याला, त्या दृश्यामध्ये सगळं जग जरी दिसलं तरी तो कायमस्वरूपी आपल्या सहस्रार चक्रावर असलेल्या स्पंदनांमध्ये रत असतो. हे लिहिण्याची गोष्ट नाही आहे, बोलून दाखवण्याची गोष्ट नाही आहे, हे स्वानुभवाची गोष्ट आहे. म्हणून याला अमृताचा अनुभव म्हणतात. हा साधासुद्धा अनुभव नाही आहे. अशी ती अभेद भक्ती, ज्या भक्तीला भेद करता येत नाही, तिथून परमात्मा, सर्व जीव जगत हे सगळं एकच आहे हे दिसायला लागतं. आज वेळेची मर्यादा पाळून आपण परत एकदा या ओवीचं उच्चारण करू आणि उरला भाग उद्या घेऊया. अलंकार येणे नामे असी जे निखिल हे मे, नाना अवयव संभ्रमे अवयवी या जैसा. अलंकार येणे नामे असी जे निखिल हे मे, प्युअर गोल्ड, प्युअर गोल्ड, त्या गोल्डला, त्या सोन्याला, 24 कॅरेटच्या सोन्याला वाटते की हे अलंकार मीच तर आहे. आणि सर्व अवयव या शरीराचे, त्या शरीराच्या अवयवांना वाटते की मीच तर शरीर आहे. जेव्हा असं वाटेल तेव्हा ते खऱ्या अर्थाने आत्मज्ञान आहे. आत्म्याला जेव्हा वाटेल या शरीरामध्ये मीच आत्मा आहे, या शरीरावर आत्म्याचे राईट्स आहे, आत्म्याचे हक्क आहे, आणि ते हक्क आत्म्याचे चालले पाहिजे. कारण आत्मा हा नेहमी आपल्याला काही ना काही गाईड करत असतो, आपण त्याचं ऐकत नाही. आज इथेच थांबूया, याचा उर्वरित भाग उद्या घेऊ. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.